आदिनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने विनम्र आवाहन। 15 कर्जदार व जामीनदार यांचे र सर्टिफिकेट म्हणजेच 7/12 उतारे संस्थेच्या नावावर करण्याचे आदेश संस्थेस प्राप्त झाले होते। सदर कर्जदार व जामीनदारांचे 7/12 उतारे संस्थेच्या नावावर झाले असून सदर कर्जदार व इतर थकबाकीदार यांनी लवकरात लवकर थकबाकीचा भरणा करावा व पुढील कायदेशीर टाळावी। आवाहन करते आदिनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आदिनाथ नगर, तालुका पाथर्डी। मोबाईल नंबर 94 20 17 14 98।